नमस्कार. आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवीं राजश्री कामत तुमकां प्रादेशीक खबरो दिता. ह्यो आसात काय मुखेल खबरो. आंतरराष्ट्रीय योग दिसाच्या फाटभुंयेर आज मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी योग दिसाच्या कार्यावळीच्या तयारेचो नियाळ घेवपाक परवरी मंत्रालयांत बसका घेतली. गोविंद गावडे हांचे सुवातेर नव्या मंत्र्यांची नियुक्ती वा शपथविधी विशीं अजून कांय निर्णय जावंक ना अशें मुखेलमंत्री प्रमोद सावंत हांणी सांगला. 11व्या आंतरराष्ट्रीय योग दिसा निमतान 21 जूनाक योग संगम कार्यावळीवरवीं देशभर सकाळी 7:30 मेरेन 1,00,000 चड योग कार्यावळी घडोवन हाडटले. कोंकणी साहित्यीक ग्लिनीस डायस आनी नयन आडारकार हांकां साहित्य अकादमीचे पुरस्कार फावो जाल्या. बिहार, छत्तीसगढ, दर्यादेग कर्नाटक, गुजरात, मध्य महाराष्ट्र, ईशान्य राज्यांसयत कोंकण आनी गोंयांत फुडल्या 2-3 दिसांनी व्हडा प्रमाणांत पावस पडपाची शक्यताय आसा. आतां पुराय खबरो. आंतरराष्ट्रीय योग दिसाच्या फाटभुंयेर आज मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी योग दिसाच्या कार्यावळीच्या तयारेचो नियाळ घेवपाक परवरी मंत्रालयांत बसका घेतली. ह्या वेळार सामाजीक आनी योग मळार काम करपी संस्था तशेंच वेगवेगळ्या सरकारी विभागाचे प्रमुख अधिकारी हजर आशिल्ले. स्वस्थ भारत, सशक्त भारत आनी स्वस्थ गोंय, सशक्त गोंय करपाक जाणट्या तशेंच नेणट्या गोंयकारांनी ह्या योग दिसाच्या कार्यावळीत व्हड्या आंकड्यान हजेरी लावची तशेंच नित्यनेमान योग करचो अशें आवाहन मुखेलमंत्र्यांनी ह्या वेळार केलां. गोडेमूत, रक्तदाब पयस करपाक तशेंच मानसीक शांतीकाये खातीर योग साधना केल्यार भलायकेचेर ताचो बरो परिणाम जाता. योग साधनेन बऱ्याचशा दुयेंसांक पयस करपाची तांक आसा अशें मुखेलमंत्र्यांनी म्हळें. गोंयांत वेगवेगळ्या वाठारांनी सकाळी 6-8 ह्या वेळार योगा जातलो. हातूंत प्रशिक्षीत योग प्रशिक्षक मार्गदर्शन करतले. योग दिसा निमतान योग करपी मनशांनी yogasangam.com ह्या संकेतळाची नोंदणी करप गरजेचें आसा अशें मुखेलमंत्र्यांनी कळीत केलां.
सरकाराच्या बरोबर गोंयातल्यो सगळ्यो सामाजीक आणि योग क्षेत्रात काम करपी सगळ्यो संस्था आज सरकाराच्या बरोबर आसात आणि तांकां सगळ्यांक बरोबर घेऊन जसे म्हटले तसे गोंयातल्या प्रत्येक गावागावांतल्यान योग पावपाचो आमचो प्रयत्न आसा आणि त्याच्याच खातीर आम्ही पुराय एकूय गोंयातलो गाव सुटचो ना की ज्या जाग्यार योगा जावंक ना. सरकाराच्या डिपार्टमेंटाच्या बरोबर गावात योगा जावप हो महत्वाचो आशिल्लो म्हणून आज आम्ही सगळ्या जणांक बरोबर घेऊन इंटरनॅशनल योगा डे मनोवपाचो ठरयला.
मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांचे कडेन आशिल्लें आदिवासी खातें अकार्यक्षम जालां असो आरोप कांय दिसां पयलीं गोविंद गावडे हांणी केलो. तांच्या ह्या विधानाची मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत, भाजपा प्रदेशाध्यक्ष दामोदर नायक तशेंच भाजपाच्या हायकमांडान दखल घेवन हे विधान केल्ले खातीर गोविंद गावडे हांकां स्पश्टीकरण विचारिलें. ह्या पयलीं कला अकादमीच्या नूतनीकरणाच्या विशीं कामाच्या दर्ज्या विशीं कलाकारांनी गावडेच्या कला आनी संस्कृती खात्याचेर प्रस्न उपराशीत केल्ले. गावडेचें मंत्रीपद वता अशी चर्चा राजकीय मळार सुरू आशिल्ली मात तें खरें कांय वाऱ्यावेल्यो खबरो अशी परिस्थिती आसता. काल तिसणा गावडे हांकां मंत्रीपदावेल्यान काढून उडयला अशी माहिती काल सांजे उसरां मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी एका खासगी चॅनला कडेन उलयतना दिली. गोविंद गावडे हांकां मंत्रिमंडळांतल्यान काडपाचो निर्णय हो पुरायपणान म्हजो आसा अशें मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी म्हळां. नव्या मंत्र्याची नियुक्ती वा सोपतविधी अजून कांय निर्णय जावंक ना अशें तांणी मुखार म्हळां. कृषी संचालनालयान कृषी कार्ड आशिल्ल्या सगळ्या शेतकारांक आपल्या आधार लिंक बँक खात्याची माहिती संबंधित विभागीय कृषी कार्यालयाक दिवपाची विनवणी केल्या. शेतकारांनी नमुन्यातल्या अर्जासयत बँक पासबुकाची कॉपी वा कॅन्सल चेक संबंधित विभागीय कृषी कार्यालयात सुपूर्द करचो. ते खातीर आधार कार्ड बँक खात्याकडे जोडप आवश्यक आसा. 11व्या आंतरराष्ट्रीय योग दिसा निमतान 21 जूनाक योग संगम कार्यावळीवरवीं देशभर सकाळी 6:30-8 मेरेन 1,00,000 चड योग कार्यावळी घडोवन हाडटले. योग फॉर वन अर्थ वन हेल्थ ह्या मध्यवर्ती संकल्पने खाला ही कार्यावळ यशस्वी करपाक शाळा आनी महाविद्यालयांनी सहकार्य करचें अशें आवाहन राज्य शिक्षण संचालनालयान केलां. सगळ्या अनुदानीत आनी सरकारी माध्यमीक आनी उच्च माध्यमीक शाळांनी केंद्र सरकाराच्या आयुष पोर्टलाचेर वचून आपापल्या योग कार्यावळीची माहिती दिवची अशें मागलां. आंतरराष्ट्रीय योग दिसाक सकाळी 6:30 प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांचें भाषण आसतलें. ताचें थेट प्रसारण विद्यार्थ्यांक दाखोवपाची वेवस्था करची अशें शिक्षण संचालकांनी सांगलां. 21 जून दिसाच्या योग कार्यावळी उपरांत फोटोसयत ल्हानचो अहवाल आयुष पोर्टलाचेर अपलोड करचो अशें राज्य शिक्षण संचालनालयान सांगलां. आंतरराष्ट्रीय योग दिसा निमतान माहिती आनी प्रसारण मंत्रालयाच्या अंतर्गत गोंयच्या केंद्रीय संचारण ब्युरोन आयोजीत केल्ल्या मल्टीमिडिया प्रदर्शनाचे आयज दक्षिण गोंयचे जिल्हाधिकारी एग्ना क्लिटस हांच्या हस्तुकी उक्तावण जाले. 3 दिसांचे हे प्रदर्शन मडगांवच्या माथानी सल्दाना प्रशासकीय संकुलात भरला आनी ते 21 जून मेरेन लोकां खातीर उक्ते आसतले. प्रदर्शनात वेगवेगळी योगासनां कशी करपाची तशी दृश्य स्वरुपात प्रदर्शित केल्या आनी ही आसनां केल्यार हाचो कितें फायदो जावं येता हाची माहिती तातूंत दिल्या. आयच्या उक्तावण सुवाळ्यात दक्षिण गोंयचे पुलीस अधीक्षक टिकम सिंग वर्मा तशेंच जिल्लोधिकारी कार्यालयांतले हेर वरिश्ठ अधिकारी हजर आशिल्ले. निरोगी आनी समतोल जिवीत जगपा खातीर योग पद्दतीचें म्हत्व लोकां मेरेन पावोवप हो ह्या प्रदर्शना फाटलो हेतू आसा. ह्या प्रदर्शनांत मल्टीमिडिया प्रदर्शन, सामान्य योग प्रोटोकॉला विशीं माहिती दिवप तशेंच ताचे पॅनल आनी वेगवेगळी श्रवदृश्य साहित्य मांडिल्लें आसा. मजगतीं आंतरराष्ट्रीय योग दिसा निमतान दक्षिण गोंय जिल्लोधिकारी कार्यालयान दक्षिण पुलिसांच्या आदारान 21 जूनाक सांगेच्या सावली धरणाचेर एक कार्यशाळा घडोवन हाडल्या. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणीच्या पणजी केंद्रावेल्यान आयकतात.
कुछ लोग सोचते हैं योग के लिए फ्लेक्सिबिलिटी चाहिए, लेकिन फ्लेक्सिबिलिटी तो सोच में होनी चाहिए ना, ना कोई बंधन ना कोई बॉडी टाइप। बचपन हो या पचपन, व्हीलचेयर हो या वर्क फ्रॉम होम, योग सबका हक है।
योग जीवन से जब जुड़ता है, एक सहज क्रिया बन जाता है, तो वो प्रति पल उसका बेनिफिट देता रहता है।
आइए इस 21 जून हम सब हिस्सा बने अंतर्राष्ट्रीय योग दिवस का और करें स्ट्रेच एंड चिल योग के साथ।
आकाशवाणी पणजी आता मुखावेलो खबरो। स्वामी विवेकानंद वाणिज्य महाविद्यालय बोरी हांणी शेनवार 28 जून आनी आयतारा 19 जून ह्या दिसा शेतकी महोत्सव घडोवन हाडला। हो महोत्सव बोरीच्या स्वामी विवेकानंद वाणिज्य महाविद्यालयाच्या आवारात जातलो अशी माहिती पत्रकार परिषदेत स्वामी विवेकानंद विद्याप्रसारक मंडळ व्यवस्थापकाच्या जाळवणारांनी दिली।
स्वामी विवेकानंद विद्याप्रसारक मंडळ कॉलेज ऑफ कॉमर्स शिरशिरे बोरी गोवा हांगा 28 जून आणि 29 जून 9 ते 5:30 पर्यंत 2 दिसां खातीर कृषी महोत्सव 2025 शेतीचो सन्मान तरणाट्यांक उर्बा दवरला। आणि हे 15 हायर सेकंडरी जे फोंडाचे आजूबाजूक आसा तांकां आम्ही सगळ्यांक वेगळेवेगळे कंपिटिशनांक आपयला, म्हणजे एज्युकेशन कंपिटिशन, फोक डान्स कंपिटिशन, ड्रॉईंग कंपिटिशन हे सगळे दवरला। परत आम्ही जे सेल्फ हेल्प ग्रूप आसा फोंडाचे तांकां आम्ही स्टॉलां घालपाक फ्री ऑफ कॉस्ट स्टॉलां घालपाक तांकां ऑपॉर्च्युनिटी दिल्या, जेचे करून ते आपले माल एक्झिबीट कम सेल करपाक शकता, म्हणजे ते विकपाकूय शकता आणि मागीर ते प्रोमोटूय करपाक शकता। प्लस आम्ही गोवा कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर ओल्ड गोवा आणि ॲग्रिकल्चर डिपार्टमेंट पणजेचे त्यांचे कडल्यान आमकां स्पीकर्स येतले, जे माती कशी वळखप, उदक कशें भरप हे आमचे आमकां माहिती दितले। परत आमी खूप नर्सरी प्लांटेशनाचे एक्झिबिशन करतले आणि इनॉग्रल सेरेमनीक आमचे गोंयचे ॲग्रिकल्चरिस्ट, तांकां आमी ॲग्रिकल्चरिस्ट म्हणून चड वळखता, ते मिस्टर विजय सरदेसाय सर ते येतले आनी इनॉग्रेट करतले। आणि वॅलिडेटरी सेरेमनीक आमचे WRD ऑनरेबल मिनिस्टर सुभाष शिरोडकर सर ते येतले आणि त्यांचे कडल्यान ते 300 सॅपलिंग्स फ्री ऑफ कॉस्ट सगळ्यांक जे येतले तांकां दितले।
तरणाट्या मदीं शेतवळीचो मोग रुजोवपाच्या हेतान हो शेतकी महोत्सव आयोजित केला। ह्या महोत्सवात शेतकामा संबंधित वेगवेगळे मंडप आसतले आणि आपमजत करपी गटातल्या बायलां खातीर खाशेली कार्यावळ आसतली। ह्या वेळार महोत्सवात शेतकी क्षेत्रात जावपी बदलाचेर व्याख्यानां दितले आणि शेतकी क्षेत्रात विकसीत झाल्या तंत्रगिन्यानाची आणि शेतकी क्षेत्रातल्या बदलाची माहिती जाणकार लोक दितले। 28 तारखेक शेनवारा फातोळेचे आमदार विजय सरदेसाय उक्तावण करतले, तर समारोप सुवाळ्यात उदकां संसाधन मंत्री सुभाष शिरोडकर मुखेल सोयले म्हणून हजर आसतले आणि सुमार 300 लोकांक ह्या वेळार रोपांची वांटणी करतले। कोंकणी साहित्यीक ग्लिनीस डायस आनी नयना आडारकर हांकां साहित्य अकादमीचे पुरस्कार फावो जाल्या। साहित्य अकादमीन पुरस्कारांची घोषणा केल्या। गांवगाथा काणी संग्रहा खातीर ग्लिनीस डायस हांकां साहित्य अकादमीचो युवा पुरस्कार फावो जाला। बेलाबायचो शंकर आनी हेर कण्या पुस्तकां खातीर नयना आडारकर हांकां बाल साहित्य पुरस्कार फावो जाला। मराठीत प्रदीप कोकरे हांच्या खोल खोल दुष्काळ डोळे ह्या कादंबरीक साहित्य अकादमीचो पुरस्कार फावो जाला। पुरस्कार मेळिल्ल्यान म्हाका बरीच खोशी जाल्या। कुर्डी गांवांत म्हजो जल्म जालो। गांवगाथा ह्या काणी संग्रहात कुर्डी गांवाचेर एक कथा आसा। हो पुरस्कार लेगीत हांव कुर्डी गांवच्या लोकांक ओंपता अशें ग्लिनीस डायस हांणी सांगलें। म्हज्यो कथा ह्यो पारंपारीक स्वरुपाच्यो ना, तांकां वेगळो आयाम आसा, वेगळो विशय आसा। बेलाबायचो शंकर आनी हेर काणयो ह्या पुस्तकांत बाल साहित्य पुरस्कार फावो जाला म्हूण म्हाका खोशी जाली अशें नयना आडारकर हांणी सांगलें। उच्च माध्यमीक महाविद्यालय विद्यापीठ पाण्यावेल्या शिक्षणीक संस्था खातीर तियात्र सर्त ह्या येवजणे खाला गोंयची तियात्र अकादमी 100% विद्यार्थ्यांच्या सहभागान तियात्रां आयोजीत करून येवजणेचो फायदो घेवपाक शिक्षणीक संस्थांक आमंत्रीत करता। तियात्र पारंपारीक रुपान सादर केले तियात्र 10 संस्थांक अर्थीक मजतीसयत वांटो घेवपाची संद दिता। लिंड्सात इंग्लंडा आड जावपी पहिल्या कसोटी खातीर दादल्याच्या निवड समितीत हर्षित राणाचो आस्पाव भारतीय पंगडात केल्याची माहिती भारतातल्या क्रिकेट नियंत्रण मंडळान दिल्या। शुभमन गिलाच्या फुडारपणाखाला हो पंगड शुक्रारा लिड्सातल्या हेडिंगली हांगा सुरू जावपी इंग्लंड आड 5 मॅचीची कसोटी मालिका खेळपाक तयार आसा। बिहार, छत्तीसगड, दर्यादेग, कर्नाटक, गुजरात, मध्य महाराष्ट्र, ईशान्य राज्यांसहित कोकण आणि गोयात फुडल्या 2 ते 3 दिसांनी व्हड्या प्रमाणात पाऊस पडपाची शक्यता आसा असे हवामान खात्यान सांगला। फाटल्या 24 वरांत राज्यात पावसाची नोंद 10.5 मिलीमीटर इतली झाल्या। आणि आता खबरो सोपवच्या पहिली परतून एक फाट काय मुखेल खबरो। आंतरराष्ट्रीय योग दिसाच्या फाटभुंयेर आज मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी योग दिसाच्या कार्यावळीच्या तयारीचो नियाळ घेवपाक बसका घेतली। 11व्या आंतरराष्ट्रीय योग दिसा निमतान 21 जूनाक योग संगम कार्यावळी वरवीं कार्यावळी जातल्यो। कोंकणी साहित्यीक ग्लिनीस डायस आनी नयना आडारकर हांकां साहित्य अकादमीचे पुरस्कार फावो जाल्या। आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोंपल्यो। आमच्यो मुखावेल्यो प्रादेशीक खबरो तुमकां आयकूंक मेळटल्यो फाल्यां सकाळच्या 7:25 मिनटांचेर। नमस्कार।